नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राजकीय स्थैर्यामुळे गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वास अधिक दृढ झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यात एटीएसची छापेमारी, अनेक जण ताब्यात. अखिल भारतीय सरपंच परिषदेचा 20 फेब्रुवारीला लाक्षणिक संपाचा इशारा. महाशिवरात्रीचा उत्सव सर्वत्र भक्तिभावाने साजरा. औंढा इथं नेत्रदीपक लेझर शो. आणि टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानवर 61 धावांनी दणदणीत विजय मिळवत भारताचा सुपर 8 मध्ये प्रवेश. आता सविस्तर बातम्या. राजकीय स्थैर्यामुळे गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वास अधिक दृढ झाल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. बळकट उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्र तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यांच्या बळावर भारताला व्यापार करारांमध्ये वरचढ भूमिका घेता येत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. खासगी क्षेत्रानं संशोधन विकास, पुरवठा साखळी आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी अधिक गुंतवणूक करावी असं आवाहन त्यांनी केलं. कॉम्प्युटिंग पॉवर आणि डेटा सेंटर पायाभूत सुविधांचा विस्तार करून सक्षम एआय परिसंस्थेची पायाभरणी केली असून डेटा सेंटर्समुळे युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधातल्या अविश्वास प्रस्तावावर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात चर्चा आणि मतदान होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात काही विधेयकं चर्चेला येतील असंही त्यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल गुजरातमध्ये गांधीनगर इथं सीबीडीसी अर्थात केंद्रीय बँक डिजिटल चलन आधारित सार्वजनिक वितरण प्रणालीचं उद्घाटन केलं. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयातला भ्रष्टाचार यामुळे संपुष्टात येईल असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. तसंच गरिबांना अन्न पोहोचवणं सुलभ होईल असंही ते म्हणाले. उच्च शिक्षण संस्थांमध्ये उद्योगतज्ञांची प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं विद्यापीठ अनुदान आयोगानं म्हटलं आहे. या क्रमवारीत तामिळनाडू पहिल्या क्रमांकावर तर गुजरात तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशभरात तात्पुरत्या स्वरूपाच्या अशा 1841 नेमणुका झाल्या असून यातल्या तामिळनाडूत 345, महाराष्ट्रात 193, गुजरातमध्ये 179 आणि कर्नाटकमध्ये 170 नेमणुका झाल्या आहेत. शिक्षण संस्था आणि उद्योग यांच्यात समन्वय साधता यावा तसंच विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य आत्मसात करता यावीत हा या नियुक्त्यांमागचा उद्देश आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं काल यवतमाळ आणि अहिल्यानगर या 2 जिल्ह्यांमध्ये 20 पेक्षा जास्त ठिकाणी छापेमारी करून काही संशयितांना ताब्यात घेतलं. यवतमाळमधल्या पुसद आणि उमरखेड इथं 14 ठिकाणी राबवलेल्या शोध मोहिमेत आक्षेपार्ह कागदपत्र, मोबाईल फोन आणि विद्युत उपकरणं जप्त केल्याची तसंच सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. संशयितांची चौकशी सुरू असून आतापर्यंत कोणालाही अटक केलेली नाही. अहिल्यानगर शहरात मुकुंदनगर भागात दहशतवादी कारवायांबद्दलच्या गुप्त माहितीवरून अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आलं. अहमदाबाद विमान अपघातात परदेशी माध्यमांनी केलेल्या दाव्याचं केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी खंडन केलं आहे. ते काल सांगली इथं बोलत होते. या विमान अपघाताची चौकशी करणाऱ्या संस्थेनं अपघातासाठी वैमानिकांना दोषी ठरवल्याचा दावा इटलीतल्या एका दैनिकानं केला आहे. मात्र या अपघाताचा तपास अद्याप पूर्ण झाला नाही, त्यामुळे बाहेरच्या कुठल्याही संस्थांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन मोहोळ यांनी केलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
अखिल भारतीय सरपंच परिषदेनं येत्या 20 फेब्रुवारीला 1 दिवसीय लाक्षणिक संपाचा इशारा दिला आहे. परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांनी काल नाशिक इथं ही घोषणा केली. राज्यातल्या 16,000 अधिक ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. अशा ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीमुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला खीळ बसल्याचं पाटील यांनी सांगितलं. त्यामुळे राज्य सरकारनं अध्यादेश काढून किंवा कायदा करून विद्यमान सरपंचांना प्रशासक म्हणून नेमावं अशी मागणी पाटील यांनी केली. राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाद्वारे घेण्यात येणारं 4थं विश्व मराठी संमेलन नाशिक इथं येत्या 27 आणि 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी होणार आहे. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या प्रांगणात होणाऱ्या या संमेलनाच्या तयारीचा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल आढावा घेतला. या संमेलनात मराठी भाषा विभागाच्या वतीनं 35 जणांना साहित्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महाशिवरात्रीचा उत्सव काल सर्वत्र भक्तिभावाने साजरा झाला. देशातल्या 12 ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणांसह प्रमुख पुरातन शिवमंदिरात काल पहाटेपासूनच रुद्राभिषेक महापूजा करण्यात आली. परळी वैजनाथ, औंढानागनाथ, वेरूळच्या घृष्णेश्वर तसंच नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर या ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी दर्शनासाठी देशोदेशीहून आलेल्या भाविकांची मोठी गर्दी झाली होती. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या खडकेश्वरच्या महादेव मंदिरातही भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगर इथल्या साहित्य संगीत कला मंचच्या वतीनं काल महाशिवरात्रीनिमित्त पैठण तालुक्यात शेकटा इथल्या पुरातन बारव परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भक्तिरंग नादब्रह्मच्या वतीनं भक्तिसंगीताचा कार्यक्रम घेण्यात आला. हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ मंदिरात जिल्हा प्रशासन आणि मंदिर ट्रस्टच्या वतीनं 160 ड्रोनच्या भव्य लेझर शो काल दाखवण्यात आला. विस्तीर्ण आकाशात औंढा ज्योतिर्लिंगांची कथा पाहून शिवभक्तांच्या डोळ्याचे पारणे फिटले. या लेझर शोमुळे औंढा नागनाथ इथं येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांची संख्या वाढेल असा विश्वास आमदार संतोष बांगर यांनी व्यक्त केला. लातूर शहराचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानची महाशिवरात्री निमित्त यात्रा कालपासून सुरू झाली. नांदेड इथं राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांच्या मुक्तेश्वर आश्रमात शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आलं. यावेळी 65 शिवभक्तांनी रक्तदान केलं. संत सेवालाल महाराज यांची जयंती काल सर्वत्र साजरी झाली. राज्यभरात यानिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संत सेवालाल महाराज यांना अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई इथं त्यांच्या शासकीय निवासस्थानी सेवालाल महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. वाशिमच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय महाविद्यालयाचं नामकरण आता संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असं करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत महापौर समीर राजूरकर यांनी तर परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर यांनी सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. बीड जिल्ह्यातल्या विविध सामाजिक संस्था, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. आकाशवाणी बीड केंद्रात काल रेडिओ किसान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकरी बांधवांनी शासनाच्या विविध योजनांची आकाशवाणीच्या किसानवाणी कार्यक्रमातून माहिती घेऊन आपल्या शेतात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा असं आवाहन बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी यावेळी केलं. आकाशवाणी बीड केंद्राचे निवेदक गोपाल ठाकूर यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर 61 धावांनी दणदणीत विजय मिळवत सुपर 8 प्रवेश केला. काल कोलंबो इथं झालेल्या या सामन्यात पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. भारतानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात 7 बाद 175 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळण्यास उतरलेला पाकिस्तानचा संघ 18 षटकात 114 धावांवर सर्वबाद झाला. जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती आणि हार्दिक पंड्यानं प्रत्येकी 2 तर कुलदीप यादव आणि तिलक वर्मा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. 10 चौकार आणि 3 षटकारांसह 40 चेंडूत 77 धावा करणारा ईशान किशन सामनावीर ठरला. कालच्या अन्य सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजनं नेपाळचा 9 राखून तर अमेरिकेनं नामिबियाचा 31 पराभव केला. मराठी भाषेतली पुस्तकं अन्य भाषांमध्ये अनुवादित करण्यासाठी अनुवाद अकादमीची स्थापना करण्याची घोषणा राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. काल रत्नागिरीत ज्येष्ठ साहित्यिक मधुमंगेश कर्णिक यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. परदेशातल्या मराठी नागरिकांच्या पुढच्या पिढीसाठी मराठी शिकवणारा ऑनलाईन कोर्स, कवी केशवसुत स्मारकाचं अत्याधुनिकीकरण अशा घोषणाही सामंत यांनी केल्या. छत्रपती संभाजीनगर इथं वैद्यकीय साहित्य संस्कृती संमेलनाचा काल समारोप झाला. समारोप सत्रापूर्वी विविध कार्यक्रम पार पडले. ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ जब्बार पटेल यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. हिंगोली इथं आयोजित अखिल भारतीय हॉकी स्पर्धेचं विजेतेपद मुंबई पोलिसांनी पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई पोलिसांनी इटारसी संघाचा 3-1 असा पराभव केला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राजकीय स्थैर्यामुळे गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वास अधिक दृढ झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यात एटीएसची छापेमारी, अनेक जण ताब्यात. आणि महाशिवरात्रीचा उत्सव सर्वत्र भक्तिभावाने साजरा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 नमस्कार.